मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः सांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिम वत्सलम् सोहम् बोधशुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वंदे त्वाम् मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय।
जय जय रघुवीर समर्थ। तो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू या पदापाशी आपण गेले दोन बुधवार थांबलेले आहोत आणि आपण ध्यानाची वर्णन पाहतो आहोत आणि अजून काही बुधवार आपण असेच थांबून राहणार आहोत। आज ज्याला आत्मसंयमन योग असं भगवद्गीतेमध्ये नाव आहे अशा ध्यान योगाचा अध्याय म्हणून प्रसिद्ध असलेल्या सहाव्या अध्यायातल्या ध्यानाचं वर्णन आपण पाहणार आहोत। ओंकार ध्यानानी गोचर करणं म्हणजे परमात्म्याची ध्यानाच्या योगानी अनुभूती घेणं असा अर्थ आहे आणि परमात्म्याची ध्यानाच्या योगानी अनुभूती कशी घ्यायची हे सांगणारं शास्त्र जे सहाव्या अध्यायामध्ये जो ध्यानाकरता वाहिलेला विशेष अध्याय आहे त्याच्यामध्ये जे शास्त्र आलं ते शास्त्र आपण आज पाहणार आहोत। या अध्यायामध्ये दोन वेळेला ध्यानाच्या प्रक्रिया भगवंतांनी सांगितल्या। त्याच्यामध्ये 11व्या श्लोकापासून ते 15व्या श्लोकापर्यंत असे पाच श्लोक ध्यानाचं थेट वर्णन भगवंतांनी केलं आणि त्यानंतर 24व्या श्लोकापासून ते 28व्या श्लोकापर्यंत असे परत पाच श्लोक ध्यानाचं परत एकदा वर्णन किंवा प्रक्रिया भगवंतांनी सांगितली की ज्या प्रक्रियेच्या योगानी परमात्म्याची अनुभूती यावी असं वर्णन केलेलं आहे। आपण मागच्या प्रवचनाच्या वेळेला 5व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी जो ध्यानयोग सांगितला तो ध्यानयोग आपण पाहिला। स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेन्द्रिय मनोबुद्धिः मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः असे ते श्लोक होते। त्याच्यामध्ये वैराग्याचा आधार पाहिजे तो परमात्माच मी आहे असं चिंतन पाहिजे। त्याच्या बरोबरीने श्वास प्रक्रिया सोहम ध्यानाचे श्वास ध्यानपूर्व श्वास कसे घ्यायचे याचं वर्णन आहे। चिदाकाशामध्ये मन आणि प्राण दोन्हीही नेऊन ठेवावेत आणि मनाचा प्राणाच्या योगानी लय व्हावा आणि पाठोपाठ वासनांचाही लय व्हावा अशी प्रक्रिया सांगितली आणि मन प्राण आणि वासना यांचा लय झाल्यानंतर तो शरीरात असतानाच ब्रह्मस्वरूप अनुभवतो असं ज्ञानेश्वर महाराज जे म्हटले ते आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण थोडा वेळ त्या पद्धतीने ध्यानालाही बसून पाहिलं. या सहाव्या अध्यायाचं एक वैशिष्ट्य आहे की या अध्यायामध्ये अतिशय महत्वाची अशी क्रिया ध्यानाच्या वेळेला एकतर प्राणायाम तरी किंवा दीर्घ श्वसन तरी अशी भगवंतांनी न चुकता सगळ्या ठिकाणी सांगितली. चौथ्या अध्यायात सांगितली, पाचव्या अध्यायात सांगितली, आठव्या अध्यायात सांगितली, ती या अध्यायात मात्र सांगितलेली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आता जे मी श्लोक 11 ते 15 असं म्हटलं या श्लोकांवर हठयोगाच्या अंगाने निरूपण केलं जे प्रत्यक्षात या श्लोकांमध्ये ध्वनित होत नाही पण हठयोगाची ध्यानाची प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली जी आता आपण पाहणार नाही आहोत. आपले जे नाथपंथी पूर्वसुरी हठयोगाच्या मार्गाने साधना करणारे त्या पूर्वसुरींचं ऋण चुकवावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाच्या अंगाने ध्यानाचं वर्णन केलं. आणि मग नंतर मी जे म्हटलो की 24 ते 28 असे 5 श्लोक त्या श्लोकामध्ये राजयोगाच्या पद्धतीने ध्यानाचं वर्णन केलं. पाचव्या अध्यायामध्ये मागच्या वेळेला आपण पाहिलं ती राजयोगाची ध्यानाची प्रक्रिया आहे आणि आठव्या अध्यायामध्ये देखील दोन ठिकाणी भगवंतांनीही ध्यान सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनीही वर्णन करून सांगितलं ती राजयोगाची पद्धत आहे दोन्हीही. आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये क्रमयोग सांगत असताना भगवंतांनी परत ध्यानाचं वर्णन केलेलं आहे ते राजयोगाच्या ध्यानाचं वर्णन केलेलं आहे. चौथ्या अध्यायामध्ये विकर्म सांगत असताना भगवंतांनी ध्यान सांगितलं तेही राजयोगाच्या पद्धतीने ध्यान सांगितलं. मात्र 6व्या अध्यायात या ठिकाणीच भगवंतांनी राजयोगाचं वर्णन केलेलं आहे असं वाटत असतानाच ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र हठयोगाच्या अंगाने ध्यान सांगितलं. 12व्या अध्यायाच्या प्रारंभी जे गुरुस्तवन आहे त्या गुरुस्तवनामध्ये हठयोगाच्या प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवनामध्ये लिहिल्या. जय जय देव, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये म्हणून ज्या ओव्या लिहिल्या त्याच्यातलं वर्णन हे हठयोगाशी मिळतं जुळतं असं वर्णन आहे. हे 5 श्लोक सरळ असे आहेत. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. ध्यानाला आपण बसतो तो देश शुचौ देश असला पाहिजे, ते स्थान पवित्र असलं पाहिजे. पवित्र स्थानामध्ये जी कर्म घडतात त्या कर्मांमुळे स्थान पवित्र होतं, कर्मांमुळे स्थान अपवित्र होतं, कर्मांमुळे स्थान पवित्र होतं. जसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये शेकडो भक्त आपल्या भावना विसर्जित करत असतात भगवंताच्या चरणी, त्यामुळं त्यांच्या भावनांचे अणू तिथं रेंगाळत असतात. तुम्ही एखाद्या थिएटरमध्ये जा, एका मॉलमध्ये जा, तिथं जे विचाराच्या अंगानी अणू प्रक्षेपित होत असतात ते रजोगुणी असतात. मध्ये मला एका मॉलमध्ये जाण्याचा प्रसंग आला तर मी अपेक्षा केली नव्हती असं सगळं तिथं वातावरण, सगळी पोस्टर्स, सगळी दुकानं, तिथली माणसं, आपण पुण्यातच आहोत की आणि कुठं आहोत असं वाटावं. आणि तिथं चाललेलं संगीत एकदम किंचाळ्या किंकाळ्या फोडल्यासारखे आवाज पाश्चात्य संगीत होतं, हे सगळं मला अतिशय नवीन होतं, पण तिथलं वातावरण देखील सहज तुमच्याही मनामध्ये रजोभाव निर्माण करेल असं होतं। तर मंदिरामध्ये अथवा ध्यान मंदिरामध्ये अथवा संतांच्या घरी अथवा आळंदीसारख्या पवित्र अशा समाधीच्या ठिकाणी शुचौदेश असतो, साधकाचं घर देखील शुचौदेश मानावा। सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाला आपण बसतो ती जागा कशी असावी याचं वर्णन केलेलं आहे। या पवित्र जागेमध्ये आपण ध्यानाला बसावं आणि तिथं ध्यानाचा उद्देश हा आत्मप्राप्ती हा असावा। ध्यानाचेही विविध उद्देश सांगितले जातात। जसं कोणी म्हणतं की ध्यानानी ब्लड प्रेशर कमी येतं, ध्यानाचे शारीरिक फायदे सांगितले जातात, ध्यानानी एकाग्रता वाढते, ध्यानानी स्मरणशक्ती वाढते, विद्यार्थ्यांना ध्यान चांगलं आहे, अभ्यासात मदत होते, असंही ध्यानाबद्दल सांगितलं जातं। मात्र ध्यान हे आत्मदर्शनाकरता करण्याची गोष्ट आहे। आपला जो विशुद्ध आत्मा आहे तो आत्मा प्राप्त करणं हे ध्यानाचा उद्देश आहे। म्हणून त्या ठिकाणी बसल्यानंतर गुरुस्मरण करावं। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्या ठिकाणी बसल्यानंतर जो संती वसविला ठावो, संतांनी निर्माण केलेली जागा असावी, संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा, मनाला उत्साहाने ध्यान करावं असं वाटलं पाहिजे। जेथे आराणुकेचे नि कोडे बैसलिया उठो नावडे, बसलं की बसूनच राहावं असं ज्या ठिकाणी वाटावं। वैराग्यासी दुणीव चढे देखील याजे, जे पाहिलं असताना वैराग्य ते त्याला दुणीव चढते, ते दुप्पट होतं तुमच्या मनामध्ये, वैराग्य भाव प्रबळ होतो। आणि त्या ठिकाणी मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे, जे भगवंतांनी सांगितलं नाही ते आता ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। वरचा श्लोक एवढाच आहे की तत्रैकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्वासने युंजात योगम आत्मविशुद्धये, योगाचा अभ्यास हा आत्मविशुद्धी करता करावा। तिथं मन एकाग्र करावं, चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रिया आवराव्यात आणि योगाचा अभ्यास आत्मविशुद्धी करता, आत्मप्राप्ती करता। विशुद्ध आत्मा म्हणजे आत्म्याची परिशुद्ध व्याख्या, त्या आत्म्याकडे जाण्यासाठी म्हणून योगाचा अभ्यास करावा। पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात अजून एक गोष्ट, मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करूनी सद्गुरुस्मरण अनुभवीजे, त्या ठिकाणी एकाग्रता साधावी आणि सद्गुरूंचं स्मरण करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। सद्गुरूंचं स्मरण केल्यावर काय होतं, काय व्हावं, अत्यंत भावनेनी सद्गुरूंचं स्मरण करावं। तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे, आदरपूर्वक सद्गुरूंचं स्मरण केल्यानंतर सात्विक भाव हा बाह्य देहांगावरही उमटावा आणि अंतकरण चित्त बुद्धी मन इत्यादी यांनाही सात्विकतेचा स्पर्श व्हावा। जव काठिण्य विरे अहम भावाचे, की ज्या सात्विकतेमुळं आपल्या ठिकाणी जे अहम भावाचं काठिण्य असतं, आपण कोणीतरी असतो, रावसाहेब काकासाहेब बाहेरच्या जगामध्ये यशस्वी व्यक्ती, सद्गुरूंचं स्मरण केल्यानंतर त्या स्मरणापुढं आपलं यश, आपला अहंकार सगळं विरून जावं, अहंकाराचं काठिण्य नाहीसं व्हावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे. इंद्रियांच्या ठिकाणी कसमस असते ध्यानाला बसलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी, कारण कितीतरी ऐकायचं राहिलेलं असतं, कितीतरी पाहायचं राहिलेलं असतं, कितीतरी करायचं राहिलेलं असतं, त्याची स्मृती मनामध्ये असते, इंद्रिय देखील जागी असतात. आणि ही जी कसमस असते काही ना काहीतरी करण्याची, तर ती सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर अहंकार विसर्जनानंतर मोडून पडावी. मनाची घडी घडे हृदया माझी, आणि मनाची घडी, आमच्या लहानपणी असं आम्ही शिकलो की ढाक्यामध्ये मलमल व्हायची, ती एवढी मोठी नऊवारी मलमल ही काड्यापेटीमध्ये देखील बसेल एवढी छोटी घडी व्हायची. तसं मना मन जर पसरलं तर त्या नऊवारी मलमलीपेक्षा कितीतरी लांब त्याचा विस्तार होईल. एका क्षणात इथं तर दुसऱ्या क्षणात आणि कुठेतरी दूर. पण ते मन घडी करून जणू हृदयामध्ये कप्प्यात बंद करून ठेवावं, इतकं ताब्यात यावं. त्यामुळे तिथं एकाग्र मन करावं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात भर घातली की एकाग्र मन करून सद्गुरु स्मरण करावं, आणि चित्त इंद्रिय यांच्या क्रिया तिथं आवरून धराव्यात. सद्गुरूंचं स्मरण केल्यावरच त्या आवरायला सोप्या व्हाव्यात. तिथं बसावं कसं हेही ज्ञानेश्वर महाराज सांगतात. समम काय शिरोग्रीवम, काय म्हणजे पाठ, शिर म्हणजे आपलं मस्तक, आणि ग्रीव म्हणजे मान. आपली पाठ, मस्तक आणि मान हे सरळ रेषेत असावं, ओक काढू नये. वरपासून मेंदूपासून खाली शरीरापर्यंत जाणाऱ्या सगळ्या संवेदना आणि आज्ञा याचं वहन मेंदूपासून मणक्यामधून सर्वत्र होत असतं, आणि त्या वहनाला किंचितही अडथळा येईल असं बसू नये, ताठ बसावं असं ते सांगतात. अचल असावं, जणू एखादी मूर्ती ठेवलेली आहे. जर चंचलता असेल मनामध्ये तर शरीर अचल राहू शकत नाही. मन जर स्थिर असेल तर शरीर स्थिर राहतं. उलट पक्षी जर शरीर स्थिर ठेवलं, हलवायचं नाही असं ठरवलं, तर मन स्थिर व्हायला मदत होते. त्याच्यापुढे ते असं सांगतात की संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशा च न अवलोकयन. आपल्या नासिकाग्राकडे पाहावं. नासिकाग्राबद्दल आपल्याला हे आपल्या नासिकेचं अग्र आहे असं माहीत आहे, नाकाचं शेवटचं टोक. आणि तिथं पाहावं म्हणजे डोळ्यांनी पाहावं. अशा प्रकारे कितीतरी कीर्तनकार देखील सांगतात की आपल्या नासिकाग्राकडे पहा, भगवंताचं स्मरण करा असं सांगत असतात. पण योगशास्त्रामध्ये नासिकाग्र म्हणजे नाक जिथं कपाळाला येऊन मिळतं ते टोक म्हणजे नासिकाग्र. या ठिकाणी पहा, आणि या ठिकाणी पहा आणि दुसरं म्हणजे दिशा चन अवलोकयन. थोडक्यात रूपकात्मक अलंकारिक पद्धतीने सांगितलं की पाहूच नका, डोळे मिटून घ्या आणि इथं पहा, आतून जाणीवेनी पहा. असं पाहत असताना प्रशांत आत्मा तो शांत होत जातो, त्याच्या चित्तवृत्ती शांत होतात. विगतभीही त्याचं भय जातं. ब्रह्मचारी व्रते स्थितः तो ब्रह्माचा अनुभव करायला लागतो. त्याच्या ठिकाणाहून काम किंवा वासना या जातात. काम जाणं, काम गेल्यामुळं क्षुब्धता जाणं आणि काम आणि क्षुब्धतेबरोबर तिसरा असणारा मूलगामी विकार म्हणजे भय. ते भय देखील जाणं, मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पराहा, हे सगळं कशामुळं होतं? तर मनाचं संयमन करून आत्मविशुद्धी करता, आत्मप्राप्ती करता योग आहे. योगाचा अभ्यास आहे. या ध्येयाने अभ्यास करताना काम, क्रोध आणि भय निघून जातं. तो ब्रह्मचारी व्रते स्थितः म्हणजे ब्रह्माचा देहातीततेचा अनुभव घेऊ लागतो. तो मच्चित्त होतो. त्याचं चित्त हे परमात्म्याशी जडून जायला सुरुवात होते. अक्षर अविनाशी नित्य जाणीव स्वरूप असा जो परमात्मा, त्या परमात्म्याशी त्याचं चित्त जडून जातं. त्याचं चित्त परमात्म्याच्या भावानी युक्त होतं. आणि तो मतपर म्हणजे परमात्माच प्राप्तव्य आहे अशा दृढ भावनेमध्ये येतो. त्यानंतर ते असं सांगतात की अशा प्रकारे युंजन एवं सदा आत्मानम योगी नियत मानसहा, त्याचं आता मन अत्यंत नियत म्हणजे सर्व बाजूनी उत्तम आवरून घेतलेलं असं होतं. त्याला निर्वाण परम अशी शांती प्राप्त होते. निर्वाण परम म्हणजे देह त्यागानंतर मिळणारी शांती. या स्थितीमध्ये देहाची आठवणच नाहीशी होते. त्याचं निर्वाण होतं. देहभाव जातो आणि आत्मभावाच्या ठिकाणी तो प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी त्याला शांतीचा प्रत्यय येतो. मत संस्थाम अधिगच्छती आणि तो माझ्या ठिकाणी एकरूपता साधतो. मी तुम्हाला सांगितलं की याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे ते हठयोगाच्या अंगानी आहे आणि आपण राजयोगाच्या अंगानी ही सगळी प्रक्रिया पाहतो आहोत. याच्यामध्ये भगवंतांनी कुठंही बाकी सर्व ठिकाणी श्वास, मन आणि सोहमभाव अशी सांगड घालून ध्यानाचं निरूपण केलं. पण या ध्यानयोग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अध्यायामध्ये कुठेही श्वासाबद्दल भगवंत म्हणाले नाहीत. ध्यानाला बसणारा जो साधक आहे त्यांनी पवित्र ठिकाणी ध्यानाला बसावं आणि मनामध्ये आत्मप्राप्तीचा हेतू बाळगावा, आत्मप्राप्तीचा संकल्प करावा. आपण आत्मस्वरूप आहोत असा संकल्प आणि आत्मस्वरूप प्राप्त करण्यासंबंधीचा संकल्प मनामध्ये वागवत त्यांनी आसनावर बसावं. शुचौ देशे म्हणजे पवित्र ठिकाणी मांडलेल्या आसनावर बसावं. त्या ठिकाणी स्थिरम आसनम आत्मनहा, आपलं आसन अत्यंत स्थिर असावं, म्हणजे डोलणारं नसावं, डगमगणारं नसावं, भूमिदोष नसावा, म्हणजे जमिनीचा गारवा लागू नये. आणि त्या ठिकाणी पाठ मान मस्तक असं एका सरळ रेषेत ठेवून बसावं. इथं न सांगितलेलं पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते, आणि प्रत्येक वेळेला खरं म्हणजे ते लक्षात ठेवलं पाहिजे की गुरुस्मरण करावं आणि गुरु उपदेश आठवावा. हे तर भगवंतांनी पाचव्या अध्यायामध्ये ध्यानाचं वर्णन केलं तेव्हाही सांगितलेलं नाहीये. पण साधकांनी गुरुस्मरण करावं आणि सद्गुरूंनी सांगितलेला जो महावाक्याचा उपदेश आहे त्या उपदेशाचं स्मरण करावं आणि चिंतनही करावं. आणि अशा प्रकारचं चिंतन, चिंतनामध्ये मन आवरून चिंतन करत असताना, चित्त चिंतनामध्ये मग्न असताना, अंतःकरण वृत्तीचं देखील चिंतनाला सहाय्य होत असताना आणि तर्क देखील चिंतनाला अनुकूल असाच असताना, महावाक्याच्या चिंतनाला, महावाक्य काय, ते परमात्म तत्वच तू आहेस, तत्त्वमसी, किंवा अहम ब्रह्मास्मी, मी तो परमात्मा ते ब्रह्म मी आहे, किंवा सोहम अस्मी तो परमात्माच मी आहे, हे महावाक्य, या महावाक्याचं चिंतन करावं. आणि हे चिंतन करत असतानाच चित्तवृत्ती चिंतनामध्ये निमग्न असतानाच आपल्या संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम आज्ञाचक्राच्या ठिकाणी पाहत राहावं. दिशाहाचन अवलोकयन, आणि आजूबाजूला अजिबात पाहू नये, कारण पाहिलं की मन त्या ठिकाणी गेलंच. सगळं उत्तम रीतीने आवरलेलं मन तसंच आवरलेलं राहावं. आणि मग त्या ठिकाणी मनसंयम्य, मन आवरून मनाचं संयमन करून, हे संयमन चिंतनाच्या विषयावर आहे याच्या थेट अर्थाप्रमाणे. मत चित्तो म्हणजे चित्तामध्ये एक परमात्माच आहे, त्यामुळे जो युक्त झालेला आहे, परमात्मस्थितीशी जोडला गेलेला आहे आणि ज्याचा भाव मत पर होण्याचा आहे, तोच परम प्राप्तव्य आहे असा भाव धरूनच जो बसलेला आहे तो, त्याच्या चित्तवृत्ती चिंतनीय विषयाशी एकरूप होत असताना त्याच्या मनातून कामना निशेष जातात. काम आणि कामना, काम म्हणजे प्रजोत्पादनाकरता असणारा काम आणि कामना म्हणजे सर्व इंद्रियांच्या आपल्या आपल्या विषयाच्या ठिकाणी असणाऱ्या स्पृहा किंवा इच्छा, या आवरल्या गेलेल्या आहेत. आणि तो परमात्म्याच्या ठिकाणी जडून राहिलेला आहे, त्यामुळे त्याच्या मनाची क्षुब्धता नाहीशी झालेली आहे, तो प्रशांत झालेला आहे. आणि या स्थितीमध्ये हळूहळू देहभावाचंही विस्मरण झाल्यामुळं विगत भी ही भयरहित तेला ही तो प्राप्त झालेला आहे। भगवंत म्हणतात की अशा प्रकारे आत्मस्वरूपाचं सतत ध्यान करून युंजन एवं सदा आत्मानम, सदा सर्व काळ म्हणजे बसलेला आहे तेवढा वेळ आपला योगाभ्यास असा सांभाळत राहिल्यामुळं तो नियत मानस होतो। त्याचं पघळ पसरलेलं मन आता तसं राहत नाही, ते उत्तम रीतीने आवरलं जातं आणि मत्पर होतं, परमात्म्याशी तदाकार होऊन जातं आणि त्याला निर्वाण परम शांतीचा लाभ होतो, त्याला शांती लाभ होतो। आपल्या शास्त्रामध्ये सगळ्याचा शेवट शांतीमध्ये व्हावा असं सुचवलेलं आहे। सगळे मंत्र देखील म्हणून झाल्यानंतर ओम शांती ही शांती ही शांती ही असंच म्हटलं जातं। फलत्यागानंतर शांती, ध्यानानंतर शांती, भक्तीनंतर देखील शांती, असं शांतीला प्राधान्य दिलं जातं। ती शांती निर्वाण परम अशी शांती त्याला प्राप्त होते। तसं पाहायचं झालं तर याचा अभ्यास थोड्या वेळात करणं हे शक्य देखील आहे। तुम्ही जमवण्यावर अवलंबून आहे। आपण बसू शांत। शुचोदेश आहेच आहे, संतांनी वसवलेला ठाव आहे, ठिकाण आहे। त्या ठिकाणी उत्तम रीतीने आपण आसन जमवलेलं आहे, स्थिर अचल। तसंच मनाचीही धारणा म्हणजे आसन हे ध्यानाला अनुकूल आहे या क्षणाला। तर्क देखील विरोध करत नाहीये ध्यानाकरता, त्यामुळे बुद्धीचं देखील आसन त्या तऱ्हेने अनुकूलच आहे। पाठ, मान, मस्तक एका सरळ रेषेमध्ये आहेत। आपल्या सद्गुरूंना आपण आठवू। ते आपल्या सन्निध आहेत, ते आणि आपण एवढेच आहोत। आणि सद्गुरूंचा उपदेश आठवू। ओम तत्त्वम सोहम सहा किंवा श्रीं तत्त्वम सोहम सहा, ते परमात्म तत्वच तू आहेस। आणि आपण उत्तर देतो आहोत, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्म तत्वच मी आहे, सच्चिदानंद परमात्म तत्वच मी आहे। गुरूंचा उपदेश आठवू। ओम तत्त्वम सोहम सहा श्रीं तत्त्वम सोहम सहा। सद्गुरु सांगतात ते परमात्म तत्वच तू आहेस. आपण प्रतिसाद देतोय हो, तो सच्चिदानंद परमात्माच मी आहे, मी देह मन बुद्धी नाही. तू परमात्म स्वरूप आहेस असं सद्गुरु सांगतात. आपण प्रतिसाद देतो अविनाशी नित्य निराकार शुद्ध जाणीव स्वरूप आनंद स्वरूप परमात्म तत्वच मी आहे. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम कल्पनेनी आज्ञाचक्रापशी पहा. सद्गुरूंचा उपदेश आहे की नित्य निराकार निर्गुण परमात्माच तू आहेस. आणि आपला सद्गुरूंना प्रतिसाद आहे आज्ञाचक्राकडे पाहत, नित्य निराकार निर्गुण आनंद स्वरूप शांत स्वरूप परमात्माच मी आहे. आणि या प्रतिसादाची उजळणी मनातल्या मनात करत रहा, आज्ञाचक्राकडे पाहत. एक उजळणी झाली की त्याच्या भावार्थाशी थोडं तन्मय व्हा. परमात्म स्वरूपाचा चिदाकाशामध्ये अनुभव घ्या. तदाकारतेनी परत उजळणी करा. नित्य निराकार अविनाशी निर्गुण जाणीव रूप परमात्मा मी आहे, आनंद स्वरूप शांत स्वरूप परमात्मा मी आहे. परत एकदा सत अविनाशी चैतन्य रूप आनंद शांत स्वरूप परमात्मा परत एकदा सत चित आनंद गुरु वाक्याच्या ठिकाणी मनाचा संयम केलेला आहे. वाक्य उच्चारल्यानंतर परमात्म भावाशी एकरूपता साधून थांबतो आहे. मच्चित्त होतो आहे. त्यामुळे युक्त होतो आहे, परमात्म्याशी जोडला जातो आहे. परत एकदा आज्ञाचक्रापाशी लक्ष, गुरु उपदेशाचं स्मरण, मनसंयम्य गुरु उपदेशाच्या ठिकाणी मत चित्तो चित्त परमात्मा भावाने भरून जात आहे. युक्त परमात्म्याशी एक रूपता साधते आहे. परत एकदा आता आज्ञाचक्राच्या ठिकाणी फक्त पाहतो आहोत आणि आत्मस्वरूपाशी तदाकार आहोत, चिंतनही नाही. चिंतनही थांबलेलं आहे आणि केवळ तदाकारता आहे. युंजन एवं सदा आत्मानं योगी नियत मानसः. देहाचाही विसर पडावा, फक्त परमात्मा शिल्लक राहावा आणि परमात्म संज्ञक शांतीचा स्पर्श व्हावा. देहाचं निर्वाण व्हावं झालं आणि निर्वाण परम शांती केवळ शिल्लक राहावी. जीवनाचं चरम लक्ष असणारी शांती केवळ शिल्लक आहे. हरी 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 स्व या ध्यानातून बाहेर यायचे, आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत, आपल्या गालाला डोळ्याला स्पर्श करत, हरी हरी, हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही, राम राम राम, हरी हरी, स्वामीजी स्वामीजी। ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय, मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी। ब्रह्मरंध्र म्हणजे हेही आहे आज्ञाचक्राचं ठिकाण, आणि या मस्तकाचा माथा त्याच्या आतल्या बाजूला तळाला देखील ब्रह्मरंध्राचं स्थान सांगितलं जातं। सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगाघडे, तव महाभूतांची जवनिक फिटे। तेव्हा महाभूतांची जवनिक म्हणजे पडदा, देहरूपी पडदाच बाजूला होतो। मग दोहीसी होय झटे तेथ गगनासकट आटे समरसीतिये। अर्थात हे हटयोगाचं वर्णन आहे, पण आता आपण केलेल्या ध्यानालाही ते लागू आहे। गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवी जो हो, ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके। या ठिकाणी गगनाच्या ठिकाणी गगन ही लयाला जावं आणि परमात्म भाव निर्माण व्हावा असं जे काही घडतं ते ज्याचा अनुभव घेणारा आहे त्यालाच हे समजेल। ते अनुभवे जे जो होये तो होऊनी ठाके, तोच ते होऊन राहतो। म्हणून तेथींची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा आतू पैठी कीजे। हरी हरी हरी। ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचायचा मोह होतोय, पण आपली वेळ उलटून गेली। अशा रीतीने सहाव्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकापासून पंधराव्या श्लोकापर्यंत भगवद्गीतेमध्ये थेट जे ध्यानाचं वर्णन आलं फारसा ज्ञानेश्वरीला हात न लावता ते आपण पाहिलं, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाच्या अंगाने वर्णन केलेलं आहे। तसंच याच्यात सोहमचे श्वास अथवा श्वास ही प्रक्रिया सांगितली नाही, ही जणू चिंतनानी तद्रूपता व्हावी अशा प्रकारचं ध्यान इथं सांगितलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र तसं न करता तिथं प्राणायाम सांगितलेला आहे। पण हे जे श्लोक आहेत, हे श्लोक आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन याच्यामध्ये या ठिकाणी उघड उघड अंतर आहेच, कारण इथं हठयोगाचं मूळ वर्णन नाहीये, पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।